चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाचे पैसे थकवल्यामुळे कारखाना व्यवस्थापकांना पाठवण्यात आले तुरुंगात। येथील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळाले नसल्याने कारखान्यातील ऊस व्यवस्थापकांना तुरुंगात पाठवण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार चिलवरिया येथे असणाऱ्या शिंभावली साखर कारखान्याकडून ऊस शेतकऱ्यांचे 3 वर्षांचे तब्बल 73 करोड रुपये देय आहेत। सध्याच्या गाळप हंगामाचेही 124 करोड रुपये देय आहेत। एकूण 197 करोड रुपये कारखान्याने भागवायला हवे होते। जिल्हाधिकारी शंभू कुमार यांनी अनेकदा कारखाना व्यवस्थापनाला पैसे भागवण्यासाठी योजना सादर करण्याचे सूचना देऊन नोटीसही जारी केली होती। यानंतरही जर पैसे न भागवल्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या दौऱ्याच्या दरम्यान कारखाना व्यवस्थापनाविरोधात कोतवाली केस नोंद केली। डीएम यांनी याबाबत जिल्हाधिकारी सभागृहात एक बैठक बोलवण्यात आली। यामध्ये कारखाना ऊस व्यवस्थापक अखिलेश श्रीवास्तव यांच्याकडे याबाबत विचारणा केल्यास ते काहीच बोलू शकले नाहीत। यावर डीएम यांनी तत्काळ कोतवाली पोलिसांना बोलवून ऊस व्यवस्थापकाला ताब्यात घेण्याची सूचना दिली। यानंतर पोलिसांनी यांना ताब्यात घेतले।